आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाई प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना जानेवारीपासून देण्याचं राज्य सरकारचं आश्वासन. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात त्वरित विरोधी पक्षनेते नेमण्याची विरोधी पक्षांची अध्यक्ष आणि सभापतींकडे मागणी. तपोवनातलं एकही झाड न तोडण्याचे हरित लवादाचे नाशिक महानगरपालिकेला आदेश. चांदीच्या किमती किलोमागे 2 लाख रुपयांच्या पलीकडे. आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाबद्दल देशभरातून शोक व्यक्त. राज्यात ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई जानेवारी 2026 पासून दिली जाईल असं मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांनी आज विधानसभेत सांगितलं. भास्कर जाधव सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत लक्षवेधी मांडली. एनडीआरएफच्या निकषानुसार मिळणाऱ्या मदतीशिवाय रब्बी हंगामासाठी प्रति हेक्टर अतिरिक्त 10,000 रुपये मदत दिली जाणार आहे असं जाधव म्हणाले. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात कापूस खरेदी केंद्रावर हेक्टरी कापूस खरेदी मर्यादा वाढवण्यात आली असून आता हेक्टरी 23 क्विंटल उत्पादकता निश्चित करून कापूस खरेदी केली जाणार असल्याचं पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आज विधानसभेत सांगितलं. ही उत्पादकता मर्यादा फक्त खरीप हंगाम 2025 मध्ये उत्पादित कापसासाठीच लागू असेल असं रावल यांनी सांगितलं. राज्यातल्या शेत रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्वतंत्र योजना राबवण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधिमंडळाचा दोन्ही सभागृहात यासंबंधीचं निवेदन सादर केलं. मुंबईतील अनेक सहकारी गृहनिर्माण संस्थांना स्वयंपुनर्विकासासाठी प्रोत्साहन देणारा निर्णय घेण्यात आला आहे. भोगवटादार वर्ग 2 आणि भाडेपट्ट्यानं दिलेल्या जमिनींचे भोगवटादार वर्ग 1 मध्ये सवलतीच्या दरानं रुपांतर करण्याच्या योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. मुंबई शहर आणि उपनगरातील शासकीय जमिनींवर 90, 99 किंवा 999 वर्षांच्या दीर्घ मुदतीचे भाडेपट्टे आहेत त्यांच्या दरात सुधारणा करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत असंही बावनकुळे म्हणाले.
आता आपण सुलभ लीज संपली त्यांना लीज रिन्युअल करायची त्यांना एक सारखा नियम केलेला आहे त्याचंही या ठिकाणी काल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुंबई बृहन्मुंबई या भागातल्या लीज होल्डर्ससाठी समांतर धोरण या ठिकाणी केलेलं आहे याची परवानगी आपण दिलेली आहे.
राज्यातल्या जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षकांची 15,158 पदं रिक्त आहेत. शिक्षक उपलब्ध झाल्याशिवाय शाळांतून शिक्षक स्थानांतराला अनुमती दिली जाणार नाही अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली. राज्यातल्या 4 प्रमुख कृषी विद्यापीठांमध्ये 7,199 शिक्षक आणि शिक्षकेतर पदं रिक्त आहेत अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली. वित्त विभागाच्या मंजुरीनंतर सरकारी धोरणानुसार रिक्त पदं भरली जातील असंही भरणे म्हणाले. विद्यार्थ्यांची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्या वाहनांविरोधात 1 ते 31 जानेवारी 2026 दरम्यान विशेष मोहीम राबवली जाणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना विधानसभेत सांगितलं. नागपूरमध्ये 2021 ला झालेल्या स्कूल बसच्या अपघाताबद्दल नितीन राऊत यांनी लक्षवेधी मांडली. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षातर्फे गेल्या वर्षभरात राज्यातल्या 35,000 अधिक रुग्णांना 299,43,00,000 अधिक वैद्यकीय आर्थिक मदत देण्यात आली आहे. मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाला FCRA प्रमाणपत्र मिळालं असून ही परवानगी मिळवणारा महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष हा भारतातील पहिला कक्ष ठरला आहे. यामुळे कक्षाला आता परदेशातून थेट देणग्या स्वीकारता येतील. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातल्या विरोधी पक्षनेत्यांची नेमणूक लवकरात लवकर करण्याचं आश्वासन विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांनी दिल्याची माहिती माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. नागपुरात राहुल नार्वेकर आणि राम शिंदे यांची भेट घेतल्यावर वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. हे संवैधानिक पद असून विरोधी पक्षांकडून या पदासाठी भास्कर जाधव आणि सतेज पाटील यांच्या नावाचं पत्र दिलेलं आहे. जनतेच्या हिताचे प्रश्न सोडवण्यासाठी हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी या नियुक्ती व्हाव्या अशी मागणी केल्याचं ठाकरे म्हणाले. मात्र या पदावर विजय वडेट्टीवार आणि अनिल परब यांची नियुक्ती व्हावी अशी सत्ताधारी पक्षाची इच्छा असल्याचा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर हा विरोधी पक्षांचा अधिकार असून या पदावर कोणाची नियुक्ती व्हावी हे विरोधी पक्ष ठरवेल अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली. वेगळ्या विदर्भाचा प्रस्तावावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली.
वेगळ्या विदर्भाची मागणी ही पूर्ण होऊ शकत नाही कारण विदर्भ हा महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्र विदर्भाचा आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे विदर्भातले आहेत पण आता जे बाळासाहेबांचे विचार सोडले म्हणून त्यांच्या कच्छपी जे लागले ते त्याच्याबद्दल काय बोलणार आहेत, त्यांची भूमिका काय आहे आणि सरकारने आता जाहीर केलं पाहिजे की तुम्ही महाराष्ट्र अखंड ठेवू इच्छिताय की महाराष्ट्राचे तुकडे पाडू इच्छिताय. कारण हा महाराष्ट्राच्या मुळावरती आघात करण्याचा विषय आणि जो कोणी महाराष्ट्र तोडायचा प्रयत्न करेल तो महाराष्ट्राचा नाही. मी तर म्हणेन की त्यांनी आतापर्यंतच्या अधिवेशनामध्ये विदर्भासाठी काय प्रश्न मांडले हे विदर्भाची मागणी करणाऱ्यांनी मागावी.
विरोधी पक्षनेतेपद देणं हा राजधर्म आहे, पण सरकारला संविधानानुसार कामकाज करायचं नाही, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. विरोधी पक्षनेतेपदासाठी 10% सदस्य संख्येचा दाखला दिला जात असला तर वरच्या सभागृहात 10% सदस्य संख्या आहे. सरकारला प्रस्तावही दिलेला आहे, मग तिथे विरोधी पक्षनेत्याचा निर्णय का घेतला जात नाही, असा सवाल त्यांनी केला. पावसाळी अधिवेशनात मुंबईत विधानभवन परिसरात मारामारी केल्याप्रकरणी आमदार जितेंद्र आव्हाड यांचे समर्थक नितीन देशमुख आणि आमदार गोपीचंद पडळकर यांचे समर्थक सर्जेराव टकले यांना 2 दिवसांच्या दिवाणी कारावासाची शिक्षा विधिमंडळाच्या विशेषाधिकार समितीनं ठोठावली आहे. दोघांना 31 डिसेंबर 2029 पर्यंत विधानभवन परिसरात प्रवेशबंदीही केली आहे. या प्रकरणी विशेषाधिकार समितीचा अहवाल आज विधानसभेत सादर करण्यात आला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुती म्हणूनच लढणार असल्याचं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज नागपुरात पत्रकार परिषदेत म्हणाले. महत्वाच्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीतले सर्व पक्ष एकत्रितरित्या निवडणुकीत उतरतील. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत संयुक्त बैठक झाल्याची माहिती त्यांनी दिली. सर्व महानगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षस्तरावर समित्या तयार करून युतीचा फॉर्म्युला ठरवण्याच्या दृष्टीनं बैठकीत चर्चा झाली. लोकहित आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन महानगरपालिका निवडणुकांमधलं जागा वाटप ठरवलं जाईल, असं चव्हाण यांनी स्पष्ट केलं. नाशिकमधल्या तपोवनातील एकही वृक्ष तोडू नये असे आदेश पुणे हरित लवादानं नाशिक महानगरपालिकेला दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयातले वकील श्रीराम पिंगळे यांनी यासंबंधी पुणे हरित लवादाकडे याचिका दाखल केली होती, त्यावर लवादानं हा निर्णय दिला आहे. कोणतंही झाड कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय तोडू नये, असं लवादानं सांगितलं. चांदीच्या दरांनी आज किलोमागे 2 लाख रुपयांचा टप्पा पार केला. मुंबईच्या बाजारपेठेत कालच्या तुलनेत किलोमागे चांदी सुमारे 7,000 महाग झाली आणि एका किलोसाठी 2,01,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम मोजावी लागत होती. 24 कॅरेट सोनं तोळ्यामागे महाग होऊन तोळ्यामागे 1,36,000 रुपयांच्या पलीकडे गेलं. 22 कॅरेट सोनं तोळ्यामागे सुमारे 3,900 रुपयांनी महागलं आणि त्यासाठी 1,33,000 रुपयांपेक्षा अधिक रक्कम मोजावी लागली. सायबर गुन्ह्यांचा तपास जलद गतीनं होण्यासाठी मायक्रोसॉफ्टनं महाक्राईम ओएस एआयची आज मुंबईत सुरुवात केली. महाराष्ट्र सरकारच्या मार्वल या कंपनीच्या सहकार्यानं हा एआय प्लॅटफॉर्म तयार केला आहे. सध्या नागपुरातल्या 23 पोलीस ठाण्यात याचा वापर सुरू आहे. ब्रुकफील्ड कंपनी मुंबईत सुमारे 20 लाख चौरस फूट क्षेत्रावर आशियातलं सर्वात मोठं ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर उभारणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
एशियातली किंवा कदाचित जगातली सगळ्यात मोठी जीसीसी ही मुंबईमध्ये करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. जवळपास 20 लाख स्क्वेअर फूट ही जीसीसी असणार आहे. 15,000 लोकांना डायरेक्ट आणि 30,000 लोकांना इनडायरेक्ट असं 45,000 एम्प्लॉयमेंट तयार करणारी ही जीसीसी असणार आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं आज पहाटे लातूर इथं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. पाटील यांनी लोकसभेच्या सभापतीपदासह केंद्र सरकारमध्ये अनेक महत्वाची पदं भूषवली होती. लातूर मतदारसंघातून ते 7 वेळा लोकसभेवर निवडून गेले होते. पाटील यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी 11 वाजता लातूर शहराजवळील वरवंटी इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी पाटील यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरात त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं. शिवराज पाटील हे स्वच्छ चारित्र्याचे, अजातशत्रुवृत्तीचे आणि सर्वपक्षीय संबंध जपणारे संत स्वभावी नेते होते, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली. याशिवाय देशभरातल्या आणि राज्यातल्या मान्यवरांनी चाकूरकर यांना आदरांजली वाहिली आहे. हवामान. येत्या 2 दिवसात राज्यातलं हवामान मुख्यतः कोरडं राहील. मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येईल, असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑक्टोबर महिन्यात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची भरपाई शेतकऱ्यांना जानेवारीपासून देण्याचं राज्य सरकारचं आश्वासन. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात त्वरित विरोधी पक्षनेते नेमण्याची विरोधी पक्षांची अध्यक्ष आणि सभापतींकडे मागणी. तपोवनातलं एकही झाड न तोडण्याचे हरित लवादाचे नाशिक महानगरपालिकेला आदेश. चांदीच्या किमती किलोमागे 2 लाख रुपयांच्या पलीकडे. आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या निधनाबद्दल देशभरातून शोक व्यक्त. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात.